आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा काल थंडावल्या. राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांचे झंझावाती दौरे आणि सभांना आजपासून पूर्णविराम. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार. स्वस्त दरात पुन्हा सुरू होणार भारत श्रीलंका फेरी सेवा. आणि महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 93 मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होईल. या टप्प्यात गुजरातमध्ये 25 जागा, कर्नाटकात 14, महाराष्ट्रात 11, उत्तर प्रदेशमध्ये 10, मध्य प्रदेशमधल्या 9, छत्तीसगडमध्ये 7, बिहारमधल्या 5, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 4, गोवा आणि दादरा नगर हवेली आणि दमण दीवमध्ये प्रत्येकी 2 जागांसाठी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार काल राज्यात संपला. या टप्प्यात राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभा, पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठकांनी राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज ओडिशातल्या गोपालपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गंजम जिल्ह्यातल्या कनिशी इथं आणि नवरंगपूर जिल्ह्यातल्या चिकिली इथं जाहीर सभा घेणार आहेत. 13 मे पासून 4 टप्प्यात एकाच वेळी होणाऱ्या लोकसभा आणि ओडिशा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल अयोध्येमध्ये सभा घेतली. सुग्रीव किला भागात सभेपूर्वी त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेत पूजाही केली. भाजपानं या भागातून खासदार लल्लू सिंग यांना तिकीट दिलं असून त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ नेते अवधेश प्रसाद निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या इटवाहमध्ये झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर निशाणा साधला. आपलं सरकार आणि वैज्ञानिक लोकांचा जीव वाचवण्याची धडपड करत असताना काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही मोदी यांनी केला. दरम्यान उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे प्रमुख अविनाश पांडे यांनी फुलपूर मतदारसंघातल्या समन्वयकांची काल बैठक घेतली. आग्र्यामध्ये काल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची प्रचारसभा झाली. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ओडिशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात 21 प्रमुख आश्वासनं देण्यात आली आहेत. ओडिशामध्ये 13 मे पासून 4 टप्प्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालच्या 9 जागा, बिहारच्या 8 जागा, ओडिशाच्या 6 जागा, हिमाचल प्रदेशच्या 4 जागा, झारखंडच्या 3 जागा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या 1 जागेसाठी मतदान होणार आहे. या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून 1 जून रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल 75 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतल्या निवडणुकांचा आढावा सादर केला. कुमार यांनी 23 देशातल्या निवडणूक व्यवस्थापन मंडळातल्या प्रतिनिधींशी काल नवी दिल्ली इथं चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या अभ्यासासाठी हे प्रतिनिधीमंडळ भारतात आलं आहे. हे प्रतिनिधी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका आणि त्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचं निरीक्षण करतील. 9 मे पर्यंत हा अभ्यास दौरा चालणार आहे. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट परीक्षा काल पार पडली. या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले. देशभरातल्या 5000 अधिक शहरांमध्ये या परीक्षेची केंद्र असून भारताबाहेरच्या 14 शहरांमध्ये परीक्षा केंद्र होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत श्रीलंकेदरम्यान प्रवासी फेरी सुविधा 13 मे पर्यंत सुरू होणार असून या प्रवासाचे दर पूर्वीपेक्षा कमी असणार आहेत. भारतातल्या नागपट्टणम ते श्रीलंकेतल्या जाफनाजवळच्या कंकेसंथुराईपर्यंत ही फेरी सुविधा असणार आहे. भारतीय नौवहन निगममार्फत ऑक्टोबर 2023 पासून ही सेवा सुरू करण्यात आली होती. इंडश्री फेरी सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडून ही सुविधा दिली जाईल. ही सुविधा प्रवाशांना वाजवी दरात देता यावी यासाठी भारत सरकारनं नागपट्टणम बंदराजवळ येणारा एक वर्षासाठीचा प्रतिमहिना 25 दशलक्ष रुपये खर्च उचलला आहे. तर श्रीलंका सरकारनं समुद्रामार्गे श्रीलंकेतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांवर लावलेला कर कमी केला आहे. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात काल 35 माओवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यापैकी तिघांवर मोठं बक्षीस लावण्यात आलं आहे. दंतेवाडा पोलिसांच्या लोन वर्टू या मोहिमेनं प्रभावित होऊन हे माओवादी उपमहानिरीक्षक कमलोचन कश्यप, केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांपुढे शरण आले. हे सर्व माओवादी भैरमगड आणि काटेकल्याण भागातल्या माओवादी संघटनेसोबत सक्रिय होते. हे माओवादी अनेक नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संरक्षण दलानं 6 स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पूंछमध्ये नुकत्याच झालेल्या या हल्ल्यात हवाई दलाचे 5 जवान जखमी झाले असून एक जवान शहीद झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पोलीस आणि संरक्षण दलांनी शोपियां जिल्ह्यातून 2 दहशतवाद्यांना काल अटक केली. पोलीस सैन्याचे 34 राष्ट्रीय रायफल आणि केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या 178 बटालियननं शोपियांमधल्या अलुरा इमाम साहिब भागात ही कारवाई केली आहे. अमेरिकेतील अॅरिझोना इथं झालेल्या युएस अॅथलेटिक्स फेस्टिव्हलमध्ये भारताच्या तेजस्विन शंकर यानं काल पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत विजय मिळवला. राष्ट्रीय विक्रमवीर तेजस्विननं या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात 2.23 मीटर अंतर पार केलं. या उडीसह त्यानं या हंगामातल्या सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत दुसरा भारतीय खेळाडू सर्वेश कुशारे यानं 2.13 मीटर अंतर पार करून 5वं स्थान पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधल्या 4x400 मीटर रिले स्पर्धेसाठी भारतीय महिलांचा संघ पात्र ठरला आहे. बहामामधल्या नासाऊ इथं झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स रिलेमध्ये दुसऱ्या फेरीत दुसरं स्थान मिळवून भारतीय महिलांच्या संघानं ही पात्रता मिळवली आहे. रुपल चौधरी, एम आर पुअम्मा, ज्योतिका श्रीदांडी आणि सुभा व्यंकटेशन या चौघींनी 3 मिनिटं आणि 29.35 सेकंदांचा वेळ नोंदवत जमैकाला मागे टाकलं आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपलं स्थान पक्क केलं. या संघानं काल पहिल्या फेरीत 3 मिनिटं आणि 29.74 सेकंद या वेळेसह 5वं स्थान मिळवलं होतं. मणिपूरच्या विविध भागांमध्ये काल दुपारी झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसानं अनेक घरांची पडझड झाली असून शेतीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक गावकरी बेघर झाले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ताशी 55 किलोमीटर वेगानं वाहणारे वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसानं इम्फाळ जिल्हा, थौबल, नोने, विष्णुपूर जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. भारतीय सागरी माहिती सेवा केंद्रानं केरळ आणि तमिळनाडू किनारपट्टीवर आज रात्री 11:30 नारंगी बावटा दिला आहे. तिरुअनंतपुरम, कोल्लम, थ्रिसूर आदी किनारपट्टीच्या भागांमध्ये समुद्राची तीव्र धूप होत असल्यानं या भागातल्या लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून परिस्थिती सुधारेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची प्रचंड लाट सुरू आहे, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात जेऊर इथं सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची काल नोंद झाली. राज्यात काल जळगाव इथं 42.3 अंश, सांगली 41.6, सातारा 40.9, सोलापूर 43.4, औरंगाबाद 41.6, नांदेड 43.2, धाराशिव 42, परभणी 43.6, अकोला 44, अमरावती 43.8, ब्रह्मपुरी 43.7, बुलढाणा 40, चंद्रपूर 43, नागपूर 41.5, वर्धा 43 आणि यवतमाळ इथं 42.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा काल थंडावल्या. राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांचे झंझावाती दौरे आणि सभांना आजपासून पूर्णविराम. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार. स्वस्त दरात पुन्हा सुरू होणार भारत श्रीलंका फेरी सेवा. आणि महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.